முகம் கரோதி வாசாலம் பங்கும் லங்கயதே கிரிம் யத் க்ருபா தமஹம் வந்தே பரமானந்த மாதவம் குருர் ப்ரஹ்மா குருர் விஷ்ணு குருர் தேவோ மகேஸ்வரஹ குருர் சாக்ஷாத் பரப்ரஹ்ம தஸ்மை ஸ்ரீ குரவே நமஹ ஸ்ரீ ராம் ஸ்ரீ ராம் ஸ்ரீ ராம். ஓம் பார்த்தாய ப்ரதிபோதிதாம் பகவதாம் நாராயணேன ஸ்வயம் வ்யாசேன க்ரதிதாம் புராண முனினாம் மத்யே மஹாபாரதம் அத்வைதாம்ருதவர்ஷிணீம் பகவதீம் அஷ்டாதசாத்யாயினீம் அம்பத்வாம் அனுசந்ததாமி பகவத் கீதே பவத்வேஷிணி நமோஸ்துதே வ்யாஸ விஷால புத்தே புல்லாரவிந்தாய தபத்ர நேத்ர யேன த்வயா பாரத தைல பூர்ணஹ ப்ரஜ்வாலிதோ ஞானமய ப்ரதீபஹ யம் ப்ரஹ்மா வருணேந்திர ருத்ர மருத ஸ்துன்வந்தி திவ்யைஸ்தவை வேதைஸ்தாங்க பதக்ரமோபநிஷதைஹ காஹ்யந்த்யம் சாமகாஹ த்யானாவஸ்தித தத்கதேன மனசா பஷ்யந்த்யம் யோகினோ யஸ்யாந்தம் ந விதுஹ சுராசுரகணாஹ தேவாய தஸ்மை நமஹ. கேவலம் கருணாகாரம் கைவல்யானந்ததாயகம் சம்சார தாபசமனம் சமர்த்தம் சமதர்ஷினம் ஸ்வயம் பிரகாஷம் சம்சித்தம் ஸ்வரூபானந்த சத்குரும் பாவனம் பரமம் சாந்தம் பாவசேவாசினம் பஜே சோஹம் சித்தி சுசம்பன்னோ நாதசந்தான சௌஸ்திதஹ வீதராகோ விசேஷஶ்ச तत्र सत्वं निर्मलत्वात् प्रकाशकम् अनामयम् सुखसंघेन पद्नाति ज्ञानसंघेन जानघ। सत्वगुण हा निर्मल मलरहित प्रकाशक ज्ञान दर्शक अनामयम म्हणजे पीडा रहित आरोग्यपूर्ण असा सुख संगेन बधनाती मी सुखी अशा सुखाच्या संगाने बांधतो। ज्ञान संगेन च तसंच मी ज्ञानी अशा प्रकारच्या अभिमानाने देखील बांधतो। सत्वगुण हा चारित्र्य सूचक गुण आहे, ज्ञान सूचक गुण आहे, आरोग्य सूचक गुण आहे। ज्या ठिकाणी चारित्र्य आहे, ज्या ठिकाणी ज्ञान आहे, ज्या ठिकाणी आरोग्य आहे, हे चारित्र्य देह मन बुद्धीचं अवश्यंभावी समजलेलं आहे। जर सत्वगुणी असेल तर निर्मलत्व हा त्याचा महत्वाचा गुण असलाच पाहिजे। जर निर्मलत्व नसेल तर सत्वाला बाधाच आहे, सत्व शक्य नाही। आणि हे निर्मलत्व देहाचं मनाचं बुद्धीचं अति महत्वाची अशी गोष्ट आहे। मध्यंतरी मला कोणीतरी एक लेख वाचायला दिला होता, पूर्वी सोबत मासिकामध्ये दादू मिया या नावानी बडोद्याचे एक नेने म्हणून आहेत ते लेख लिहित असत, त्यांचा लेख होता। तो असा होता की भारताची जी गुप्तचर संस्था आहे ती गुप्तचर संस्था मोठ्या मोठ्या राजकीय नेत्यांना काही ना काहीतरी आमिष देऊन त्याच्यामध्ये अडकवते। प्रत्येकाला एक गुप्त जीवन असू शकतं, लोकांना माहीत नसलेलं असं एक जीवन स्वतःच असू शकतं। त्यांनी असं म्हटलेलं आहे की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे गोळवलकर गुरुजी यांच्यावर ती जी रॉ म्हणून संस्था आहे त्यांनी अनेक वेळेला ते कोणत्या ना कोणत्या तरी गोष्टीत अडकतील असा प्रयोग केला, त्यांच्या नकळत केला। हा पैशाच्या संबंधी होता अथवा स्त्रियांच्या संदर्भात होता, पण त्यांनी असं म्हटलेलं आहे की अत्यंत धवल निर्मल चारित्र्याचे गुरुजी याच्यामध्ये कधी सापडलेच नाहीत। आणि काही नेत्यांची नावं होती की ते सापडले आणि मग त्यांचे सगळे अभिमान नंतर गळून पडले, त्यांची भाषा बदलली, कारण त्याची चित्रीकरणं त्यांच्याजवळ होती। हे काम मुख्यतः पंतप्रधान इंदिरा गांधी असताना झालेलं होतं असं त्यांनी लिहिलं होतं। निर्मलत्व ही जी गोष्ट आहे ही गोष्ट व्यक्तीच्या जीवनामध्ये, समाज जीवनामध्ये, राष्ट्र जीवनामध्ये अत्यंतिक गरजेची आवश्यक अशी आहे। आपण मागच्या वेळेला याच्यावरचं निरूपण पाहिलेलं होतं, पण सत्वगुण हा निर्मलत्वानी तसंच ज्ञानानी आणि आरोग्य पूर्ण अशा वर्तनानी स्पष्ट होतो। आरोग्य देखील देहाचंही आहे, मनाचंही आहे, बुद्धीचंही आहे, चित्ताचं देखील आहे। आरोग्यपूर्ण चिंतन आणि अनारोग्यपूर्ण चिंतन, विकाराचं चिंतन, सगळीकडे असे भेद केलेले आहेत. आरोग्यपूर्ण वर्तन आणि विकाराचं असणारं वर्तन, आरोग्यपूर्ण मन आणि विकारी मन, त्यामुळे हा जो सत्वगुण आहे तो निर्मलत्वामुळं, प्रकाशकतेमुळं, ज्ञानामुळं. सत्वगुण स्वभावत ज्ञान आणि विवेक असं सांगणारा गुण आहे. काय करणीय आहे, काय अकरणीय आहे हे सत्वगुण दाखवतो. अशा प्रकारे सत्वगुणाची वैशिष्ट्य सांगितली आणि सत्वगुणाची अशी वैशिष्ट्य सांगून सत्वगुण कशा पद्धतीने बांधतो ते देखील सांगितलं. सुख संगेन, आपण सुखी, सुखाचा संग, सुखाची सोबत, सुखाचा अभिमान, याच्यामुळे सत्वगुण बांधतो. सत्वगुणाचं एक सुख असतं आणि त्या सुखाचं स्वरूप शांती, समाधान, प्रेम, तृप्ती ही शुद्ध परमार्थामध्ये जी सांगितलेली असतात तीच सत्वगुणाच्याही सुखाचे विषय असतात. सत्वगुणी व्यक्ती त्याच्या निर्मलत्वामुळं, त्याच्या स्वभावतः उपजत सत्वगुण दाखवत असलेल्या ज्ञानामुळं, तसंच सत्वगुणाच्या ठिकाणी असणाऱ्या अशा एका आरोग्यपूर्ण स्थितीमुळं नेहमीच सुखदायी असतो, सुख देणारा असतो. सत्वगुणी व्यक्तीच्या देहाला एक विशिष्ट सुख उपजत लागतं, आरोग्याचं सुख सहज असतं त्याला. मग ते देहाचं असेल, मनाचं असेल, बुद्धीचं असेल, आणि या आरोग्याच्या देह मन बुद्धीच्या सुखाच्या भावनेमध्ये तो बांधला जातो, अडकतो. त्याचा त्याला संग जडतो आणि हा जो संग आहे त्या संघाचं इतकं तादात्म्य निर्माण होतं की सुख वेगळं आणि मी वेगळा हे त्याला समजेनासं होतं, ही भाषा त्याला समजेनाशी होते. देह मन बुद्धीची सुख आणि आत्म्याची सुख याच्या भाषेची त्याची फारकत व्हायला सुरुवात होते. मी सुखरूप आहे ही गोष्ट विसरून तो सात्विक सुखामध्ये अडकून पडतो. सुख संगेन बंधनाती, आणि या सुखाच्या संगाने तो बांधला जातो. तुम्ही लक्षात घ्या की दुःखाचं तादात्म्य आणि सुखाशी तादात्म्य, याच्यात दुःखाशी तादात्म्य आहे ते तादात्म्य तोडणं देखील कठीण आहे पण करता येतं. कधी कधी दुःख माणूस फार उगाळतो. एवढंच नव्हे तर दुःख इतकं उगाळतो की आपण किती दुःखी आहोत हे जवळपास अभिमानाने सांगतो. तो दुःख हा त्याच्या अभिमानाचा विषय होतो, तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल. पण आपल्यावर आलेल्या अडचणी, आपल्यावर आलेली संकट, आपल्यावर आलेली दुःख याचं रसभरित वर्णन करण्यामध्ये मौज असणारे लोक तुम्हाला भेटतील. ते प्रत्यक्षात दुःखात असतात पण ते सांगण्यामध्ये त्यांना मोठी रुची निर्माण होते आणि आपण कसं सोसतो आहोत हे सांगण्यामध्ये त्यांना फार मोठा रस निर्माण होतो. दुःखाशी देखील एक तादात्म्य असतं आणि ते दुःखाशी असणारं तादात्म्य तोडणं त्याला कठीण जातं, पण दुःखाशी असणारं तादात्म्य तोडलं जाऊ शकतं. याचं कारण मुळात सुखस्वरूप असा आत्मा हे आपलं स्वरूप असल्यामुळं दुःख हे तसं स्वरूपाच्या अंगाने अनैसर्गिक आहे, त्यामुळं दुःख नको अशी भावना तर असते. पण तरीही दुःखी असल्यामुळं त्या दुःखाचं कौतुक होत राहतं. पण दुःख तादात्म्य सोडता येतं, पण विश्वास ठेवा की सुखाचं तादात्म्य सोडता येत नाही. सुखाशी असणारी जवळीक आपण तोडू इच्छित नाही, कधीच तोडता येत नाही। आणि कोणत्याही अंगांनी सुख मिळायला लागलं की सुखामध्ये स्पृहा हा दोष येतोच येतो। ते सुख वारंवार मिळावं, उपभोगावं अशा प्रकारची इच्छा निर्माण होते। म्हणून स्थितप्रज्ञाचं लक्षण सांगताना दुसऱ्या अध्यायामध्ये दुःखेषु अनुद्विग्न मनहा सुखेषु विगत स्पृहा असं सांगितलेलं आहे। दुःख प्राप्त झालं की जो उद्वेग करत नाही आणि सुख प्राप्त झालं की त्या सुखाच्या स्पृहेमध्ये जो अडकत नाही। रोजचा दिवस वेगळा आहे, प्रत्येक क्षण वेगळा आहे, आजचा सुखाचा क्षण उद्या येईल याचा भरोसा नाहीये, पण ते सुखाचे क्षण पकडून ठेवावे असं वाटत राहतं आणि ते सुख वारंवार आपल्याला मिळावं असं वाटत राहतं। ही सुखाची जी स्पृहा आहे, ही स्पृहा काही केल्या तोडता येत नाही। म्हणून सुख संगेन बधनाती, सुखाचं तादात्म्य तोडणं फार कठीण जातं। आमचं आपलं शांत जीवन बरं आहे, आम्ही आपले आमच्या घरात सुखी आहोत, आम्हाला तो देश नको, धर्म नको, अध्यात्म नको, परमार्थ नको, आमचं आपलं छान चाललेलं आहे। हा जो सुखाचा संघ असतो, हा संघ माणसाला डोळ्यावर झापड आणल्यासारखा करतो। अशा माणसांना धक्का बसतो जेव्हा कधी संसारामध्ये विपरीत अशी एखादी गोष्ट घडते, तेव्हा हे पार कोलमडून पडतात। ते असं म्हणतात, आम्ही कधी पाप केलं नाही, आम्ही कधी अन्याय केला नाही, आम्ही कधी असत्य वर्तन केलं नाही, आम्ही कधी खोटं बोललो नाही, आम्ही कधी खोटं वागलं नाही, आणि आमच्याकडे असं झालं कसं। मी असं म्हणणारे लोक पाहिलेले आहेत, तुम्ही देखील पाहिले असतील की आता परमेश्वराच्या या अन्यायाची कमालच झाली। आमची आई इतकी सात्विक होती आणि आईला मृत्यू आला, परमेश्वराच्या दरबारात न्याय नाही असं म्हणणारे लोक आपण कदाचित पाहिले असतील, मी पाहिलेले आहेत। कारण सुखाचा जो संघ असतो तो संघ बांधून ठेवतो आणि सुखाचं जे तादात्म्य असतं ते तादात्म्य तोडायला अति कठीण असतं। त्यामुळे सुखाच्या संघाने माणूस बांधला जातो। निर्मलत्व, ज्ञान आणि पीडारहित अनामयम असं जीवन हे एक सज्जनतेचं जीवन समजलं जातं आणि सज्जनतेच्या अभिमानाचा फार मोठा धोका सत्वगुणामध्ये संभवतो। सज्जन माणसाला आपण सज्जन असल्याचा फार मोठा अभिमान असतो, सात्विक मनुष्य असतो, तो सात्विक मनुष्य कधी कधी स्वतःच्या जीवनापुरता सात्विक असतो, पण सत्वगुणामध्ये जो प्रकाशक हा ज्ञान हा जो गुण सांगितलेला आहे त्यामुळं सात्विक मनुष्य कधी कधी स्वतःची आणि कुटुंबाची मर्यादा ओलांडतो आणि समाजाकरता जीवन जगतो किंवा देवाकरता, धर्माकरता, देशाकरता असं जीवन जगायला प्रवृत्त होतो। रजोगुणी तमोगुणी मनुष्य वेगळा, पण सत्वगुणी मनुष्य देशाकरता प्राण देखील द्यायला तयार होतो आणि देतो, समाजाकरता वाटेल त्या खस्ता खायला तयार होतो आणि खातो, कुटुंबाकरता जो सत्वगुण असतो त्याच्यापेक्षा हा समाजाकरता, देवकार्याकरता, धर्मकार्याकरता अथवा देशकार्याकरता ही व्यापक जरी संज्ञा असली तरी याचा अभिमान फार मोठा बांधून ठेवतो। एका बाजूने निर्मलत्व आहे पण दुसऱ्या बाजूने ते निर्मलत्व परमात्म प्राप्ती करता कामाला आलेलं नसतं। कितीतरी मोठे मोठे स्वातंत्र्य सेनानी तुझसाठी मरण ते जनन, तुझं वीण जनन ते मरण सत्वगुण, पण कोणासाठी? राष्ट्रासाठी। तुम्ही कल्पना करा, राष्ट्रासाठी काम करणारी ही अशा प्रकारची अगदी टोकाचे गुण असणारी मंडळी हवी असतात, पण तुमचा जन्म कोणत्या राष्ट्रात येणार? नशीब तुम्ही भारतात जन्माला आलात, उद्या अनेक दुसऱ्या देशात जाल तर त्या देशाचा अभिमान बाळगाल। म्हणून या गोष्टींना खूप मर्यादा असते। म्हणून अति सत्वगुणी मंडळी, मध्यंतरी कोणीतरी मला असं सांगितलं की जेव्हा देशाचा प्रश्न येतो तेव्हा भारतीय असण्याचा अभिमान, मग भारतीय असतात तेव्हा महाराष्ट्र देशात जन्म झाला हे केवढं मोठं भाग्य असं म्हणतो। सत्वगुण, महाराष्ट्रात जन्म त्याच्यात पुण्यात जन्म याचा अभिमान, मग सदाशिवपेठेत याचा अभिमान, आणि मग कोकणस्थ ब्राह्मण असण्याचा अभिमान, हळूहळू हळूहळू कुठेतरी ते येत राहतं। अशा प्रकारे जे सत्वगुणी मंडळी आहेत त्या सत्वगुणी मंडळींचे जे अभिमान असतात ते अभिमान देखील बांधणारे ठरायची शक्यता असते। त्याला फार मोठा दरवेळेला पाया असेल असं नाही। आपल्या इथून पुण्यातूनच समाजवादी चळवळीचे मोठे नेते निघाले आणि ते मरेपर्यंत असं म्हणत राहिले की बेळगाव जर महाराष्ट्रात आला नाही तर मी सुखानी मरणार नाही। समाजवाद कुठं आणि बेळगाव महाराष्ट्रामध्ये येणं ही गोष्ट कुठं? तो यावा, मला त्या विषयात पडायचं नाहीये, पण जीवनामध्ये जे व्यंग दिसतं ते व्यंग कसं आहे बघा। एका बाजूनी समाजवादी समाज रचना हा उदात्त विचार कुठं, आणि दुसरीकडे बेळगाव निपाणी कारवार धारवाडसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे ही गोष्ट कुठं बसते? पण सगळ्या जगाच्या दृष्टीने समाजवाद असेल, महाराष्ट्रात असो तर मग याच्या सकट महाराष्ट्र झाला पाहिजे। असा सत्वगुणी मनुष्य अभिमानात अडकतो, अभिमान सोडणं ही फार कठीण गोष्ट त्याला जाते, आणि अभिमान देखील चांगल्या गोष्टींचा असतो, हा वाईट गोष्टींचा अभिमान नाहीये। देशाकरता अभिमान काही वाईट आहे? धर्माकरता काही वाईट अभिमान आहे? हे जरी अभिमान वाईट नसले तरी देखील अभिमानच मुळात बांधणारा परमार्थ दृष्ट्या असल्यामुळं संतांचं जीवन, म्हणून आता विश्वात्मके देवे येणे वाघ यज्ञे तोषावे ही उंची वेगळी आहे, हे लक्षात घ्या। सुख संगेन बधनाती ज्ञान संगेन जानग, तसं ज्ञानाचा संग देखील अति दुष्कर तुटायला। स्वामीजी सांगत असत की एक शास्त्री त्यांच्या दुकानात येऊन एकदा असं म्हणाले, ते अमुक अमुक शास्त्री त्यांना इथं गीताधर्म मंडळामध्ये असा लोळवलाय, म्हणजे याच्यामध्ये काय वादविवादामध्ये त्यांना असा लोळवलाय की आता काही डोकं वर काढेल असं दिसत नाही, आता 6 महिने डोकं वर काढणार नाही। असं ज्ञान संगेन, ज्ञानाच्या संघाने देखील तो बांधला जातो, शक्य आहे, बांधला जाणं शक्य आहे। मी ज्ञानी, मी सुखी, अशा प्रकारे सत्वगुणी मंडळी अडकली जातात, आणि हे त्यांचं अडकणं आहे, ते अडकणं म्हणजे खरं म्हणजे ज्या रस्त्याने, ज्या दारातून ते जन्म मरणाचा फेरा चुकू शकले असते त्याच्याऐवजी ते कुठेतरी स्वर्गाकडं, म्हणजे अतिशय चांगल्या गतीला असं जातात, असं फार तर ऊर्ध्वम गच्छंती सत्वस्था। ते ऊर्ध्व गतीला जातात एवढंच सत्वगुणी मंडळींचं होतं. प्रत्यक्षात असं म्हणतात की स्वर्गात गेलेले देव देखील या सत्वगुणात अडकलेले आहेत, सुखात अडकलेले आहेत, त्यांनाही तशी मुक्ती नाही असं म्हटलं जातं. तत्र सत्वम निर्मलत्वात प्रकाशकम अनामयम सुख संगेन बधनाती ज्ञान संगेन चानक. म्हणून सात्विकता कधी कधी आपल्या स्वतःच्या कर्माशी बांधून ठेवते, कुटुंबाशी बांधून ठेवते, समाजाशी बांधून ठेवते, देशाशी बांधून ठेवते, धर्माशी बांधून ठेवते, कुठं ना कुठंतरी कदाचित बांधून ठेवते, कारण त्याचा अभिमान हा अतिशय घातक गोष्ट राहते. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तेवी सत्वे दुग्धके सुख ज्ञानाची पाशके वोढी जती मग खुडके मृग जायचा. अत्यंत लुब्ध करणारा असा हा सत्वगुण सुख आणि ज्ञान याचे पाश टाकतो. आणि त्या हरणाला पाश टाकल्यानंतर हरिण त्या पाशामध्ये अडकतं, जसं तसा हा खुडकतो वोढी जती मग खुडके मृग जायचा. सत्वगुणाच्या पाशामध्ये एकदा अडकला की मी सुखी मी ज्ञानी हे भाव बांधून ठेवतात, ओढून धरतात, मृग जायचा. जसं हरिण पारध्याच्या पाशामध्ये अडकतं तशा प्रकारे सुख आणि ज्ञानाच्या पाशामध्ये सत्वगुण अडकून ठेवतो. बेडी आहे, मोठी उत्तम असली तरी देखील बेडी आहे, सोन्याची जरी झाली तरी बेडी आहे, लोखंडाची असेल बेडी, पण सोन्याची आहे म्हणून ती थोडीच चालणार आहे, ती बेडीचंच काम करते. मग ज्ञाने तडफडी जाणीवेचे खुरखोडी स्वयं सुख हे धाडी हातींचे का. आता नेमकं निरूपण सुरू झालं. ज्ञानेश्वर महाराज बघा, स्वयं सुख आपण सुखरूप आहोत हे हातात असलेलं दवडतो बाजूला सारतो आणि ज्ञानाने चढफडतो. कारण ज्ञान जरी झालं तरी ते ज्ञान माझ्यापेक्षा यांच्याकडे जास्त असू शकतं, यांच्यापेक्षा यांच्याकडे जास्त असू शकतं. ज्ञानाचा जो साठा आहे तर तो साठा निरतिशय असा कोणाजवळच नसतो, एकापेक्षा दुसऱ्याकडे अधिक. म्हणून ईश्वराची व्याख्या करताना काय ती, तत्र निरतिशयम सार्वज्ञ बीजम अशी ईश्वरत्वाची व्याख्या केलेली आहे. निरतिशय सार्वज्ञ म्हणजे ज्ञानाचा जो साठा आहे तो साठा आशय म्हणजे साठा, निरतिशय अतिशय म्हणजे एकाच्या तुलनेने दुसऱ्याकडे असणारा साठा, माझ्या तुलनेनी यांच्याकडे असणारा साठा हा सातिशय आहे, माझा एक अतिशय आहे तर त्याच्यापेक्षा अधिक यांच्याकडे. एकापेक्षा दुसऱ्याचं ज्ञान हे अधिक असतं, पण ईश्वर स्वतः ज्ञान स्वरूप असल्यामुळं तो निरतिशय सार्वज्ञ बीजम असं त्याची व्याख्या केलेली आहे. इतका निरतिशय सर्वज्ञ कोणीच नसतो. असं असल्यामुळं ज्ञान देखील चढफडायला लावतं. जर ते ज्ञान मोक्षापर्यंत घेऊन गेलेलं नसेल, जर ते ज्ञान अभिमानात अडकून टाकणार असेल तर ते ज्ञान देखील चढफडायला लावतं. मी एक खूप चांगल्या गायिका आहेत, त्या गायिका आपल्या केंद्रामध्ये आल्या, त्या आपल्या मोठ्या कार्यक्रमामध्ये आल्या, त्या तिथं त्यांनी मला कार्यक्रम सुरू व्हायच्या आधी त्या जो अभंग म्हणणार होत्या तो अभंग म्हणून दाखवला. टिळक स्मारक मंदिरात कार्यक्रम झाला, अतिशय सुंदर असा आवाज, गोड गळा, खूप सुंदर. स्वामीजींवर त्यांचं फार प्रेम होतं. तो अभंग ऐकल्यावर मी उत्स्फूर्तपणाने म्हणालो की काय छान म्हणालात तुम्ही. पण हा अभंग स्वामीजींकडे येणाऱ्या त्या अमुक अमुक गायिका त्याही मोठ्या आहेत, तर त्या फार चांगलं म्हणतात. तर त्या म्हणाल्या की मग त्यांनाच बोलवा, त्यांनी पुस्तक मिटलं, त्या म्हणाल्या मग त्यांनाच बोलवा म्हणायला. मी म्हंटल मला असं म्हणायचं नव्हतं, तुमचा खूप चांगला झाला पण त्याही खूप, मग बोलवा म्हणाल्या त्यांनाच. ज्ञान देखील चढफडायला लावतं. एक वकील दुसऱ्या वकिलाचा द्वेष करू शकतो, एक गायक दुसऱ्या गायकाचा द्वेष करू शकतो, एक प्रवचनकार दुसऱ्या प्रवचनकाराचा द्वेष करू शकतो. स्वामीजी म्हणत असत की एखाद्या प्रवचनकाराला म्हणा की तुझं प्रवचन नाही चांगलं झालं, तर तो असं म्हणतो म्हणजे तुला काही येत नाही, तर तो असं म्हणेल की तुला येत नाही, तुझ्याला येत नाही, त्याच्या तुझ्या बापाला त्याच्या बापाच्या बाप, असं स्वामीजी म्हणत असत. तो इतका रागवेल, इतका संतापेल की आपण प्रवचनात काय सांगितलं याच्यापेक्षा विपरीत वेगळं बोलायला सुरुवात करेल. कारण ज्ञान चढफडायला लावतं. जर त्या ज्ञानाला आंधळिया गरुडिया पंख आहाती ते कवणा उपेगा जाती. आंधळा गरुड आहे, त्याला पंख आहेत, पण त्याचा उपयोग काय? तसं हे जे ज्ञान आहे, या ज्ञानाला देखील नीट विवेकाची जर दिशा नसेल. आपल्या इथंच कोण गुरुजी आठले गुरुजी, आठवले गुरुजी रत्नागिरीचे आलेले होते. इथं एका समारंभामध्ये कोण एक घनपाठी म्हणून पदवीदान समारंभासाठी बेलबागेत ते आलेले होते, त्याचे परीक्षक होते. ऋग्वेद घनपाठ पद्धतीने त्यांनी म्हटलं आणि ते घनपाठी सिद्ध झाले. एक जोशी म्हणून कोणी गृहस्थ होते ते आमच्या नाना पाकणीकरांनी ओळख करून दिली आणि ते प्रवचनाला आले. प्रवचनाला आल्यानंतर त्यांना इथं मी बोलायला सांगितलं, तेव्हा ते म्हणाले की आम्ही वेद उलटे सुलटे म्हणतो पण तरी देखील आम्ही केवळ म्हणतो, आमची मर्यादा आम्हाला समजलेली आहे, पण वय झालेलं आहे. तेव्हा 90-92 वर्षांचे होते. ते म्हणाले की स्वरूपानंद असताना आम्ही रत्नागिरीतच होतो, पण आम्ही गेलो नाही त्यांच्याकडे कधी, कारण आम्ही वेद जाणतो, आम्ही वेदज्ञ आहोत. भारतात सगळ्या बाजूनी त्यांना बोलावणी येत असत आणि त्यामुळं आमचं लक्ष गेलं नाही त्याच्याकडे. ती जी कसर राहिलेली होती ती कसर तुमच्या भेटीने भरून निघाली, असं ते म्हणाले. ज्ञान ही गोष्ट पूर्णता नाही देऊ शकत, शाब्दिक ज्ञान पूर्णता नाही देऊ शकत. मग ज्ञाने चढफडी जाणीवेचे खुरखोडी, स्वयं सुख हे धाडी हातींचे गा. आणि ज्ञानाने चढफडतो आणि जाणीवेच्या लाथा झाडतो. खुरखोडी म्हणजे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, येथ जाणीव करी तोची नेणे, आथिलेपणे मिरवी तेची उणे, आम्ही झालो ऐसे म्हणे तो काहीच नेणे. मोठी ज्ञानाची जाणीव करणारा असतो त्याला काहीही येत नाही असं धरावं. जाणीव करी तेची तोची नेणे, आथिलेपणे मिरवी, ज्ञानी म्हणून जो मिरवितो तेची उणे, तेच त्याच्या ठिकाणी उणं असतं. आणि आम्ही झालो असं म्हणतो तो तर काय मूर्ख समजावा. जगी जाणता तो मूर्ख म्हणे, जाणता तो जगी मूर्ख पाहे समर्थ, अतर्क्यास तर्की असा कोण आहे. आपण जाणतो असं जो म्हणतो त्याला काहीही समजत नाही. उपनिषद म्हणतात यस्य अमतम तस्य मतम. ज्याला ज्यांनी जाणलं नाही त्यांनी जाणलं, यस्य अमतम म्हणजे आपण जाणलं आणि जाणून जाणण्याचा अभिमान ज्यांनी टाकला, तस्य मतम, मतम यस्य, आणि जो म्हणतो मी जाणलं न वेदसहा, त्याला काहीही कळलं नाही. अविज्ञातम विजानताम, विज्ञातम अविजानताम. मग ज्ञाने चढफडी जाणीवेचे खुरखोडी, स्वयं सुख हे धाडी हातींचे गा. तेव्हा विद्या माने तोखे, विद्येनी आणि मानानी संतुष्ट होतो. ज्ञानाने चढफडणारा मनुष्य विद्या आणि मानाने संतुष्ट होतो, आणि विद्या आणि मान जर ते त्याच्या विद्येला मिळालेला मान विद्या माने, म्हणजे ज्ञान आहे म्हणजे विद्या असते, पण त्या विद्येला देखील मान मिळण्याची त्याला आवश्यकता असते, अपेक्षा असते, डिलीट नाही मिळाली, सन्माननीय पदवी नाही मिळाली, अमुक अमुक पुरस्कार नाही मिळाला, अशा अडचणीमध्ये कित्येक पंडित असतात. जेव्हा मिळतं तेव्हा ते त्यांच्या प्रतिक्रिया पहा की फार उशिरा मिळालं असं म्हणतात. तुम्ही जर कधी वाचल्या असतील प्रतिक्रिया, फार उशिरा हा सन्मान मला मिळाला, अशा प्रकारे प्रतिक्रिया देतात. तेव्हा विद्या माने तोखे म्हणजे त्याच्यातली संतुष्टता देखील थोडीशी झाकोळलेलीच राहते. लाभ मात्रे हरिखे, आणि लाभाने फार हर्ष होतो त्याला. मी संतुष्ट हेही देखेश लाघो लागे, आणि वा माझ्यासारखा संतुष्ट कोणी नाही असं म्हणायला लागतो. सगळं सगळं मिळालं परमेश्वराच्या कृपेनी, काही कमी नाही असं म्हणायला सुरुवात करतो. विद्या आहे, मान आहे, राजयोग आहे. एक होमिओपॅथीचे डॉक्टर गेले, आता ते राजयोग आहे म्हणाले. होमिओपॅथिक असोसिएशन आहे, विमानानी प्रवास आहे, निबंध वाचले जातात, काही मिळवायचं राहिलं नाही असं म्हणाले. असं असू शकतं तुम्हाला वाटतं काही मिळवायचं राहिलं नाही, एखादी गोष्ट मिळाल्यावर काही मिळवायचं राहिलं नाही असं होतं. तेव्हा विद्या माने तोखे लाभ मात्रे हरिखे, मी संतुष्ट हेही देखेश लाघो लागे, आणि फार श्लाघा करायला लागतो, आत्मश्लाघा, स्वतःची स्तुती. अशा सात्विक व्यक्तीकडं स्वतःची स्तुती हा फार मोठा दोष निर्माण होतो. अगदी अलीकडं अलीकडं मी पंकजदादा, मिलिंददादा, कांचनताई, आम्ही काही एक दोन तीन लोकांना भेटलो, अतिशय चांगले, उत्तम, समाजामध्ये अतिशय मानमान्यता असणारे संतच जणू असे, पण त्यांच्या बोलण्याचा विषय, त्यांचं कार्य हाच, त्याच्या बाहेर काहीच नाही, काहीच नाही. समोर आलेल्याला फार मोठा सोहळा झाला अशी सुरुवात. श्लाघा श्लाघा म्हणजे किती किती कौतुक, स्वतःची प्रशंसा स्वतः किती करायची, याला कसलीही मर्यादा नाही, आणि त्याच्यामध्ये पार बुडून जाणार, रमून जाणार अशा प्रकारे. म्हणे भाग्य ना माझे, आजी सुखी नाही दुजे, विकाराष्टके फुंजे सात्विकाचे नी. एक प्रवचनकार मला म्हणाले की प्रवचन करतो, चांगल्या लोकांमध्ये त्यामुळं सहजच मी असतो असं म्हणाले. सज्जन लोकांची माझीच फक्त भेट होते, तसंच समाजातल्या अत्यंत प्रतिष्ठित अशा लोकांबरोबर सहजच उठबस होते. कीर्तनकार प्रवचनकार यांच्यामध्ये उठबस होते, त्यांच्याशी बोलणं चालणं, त्यांच्याशी संबंध. आणि माझा चरितार्थ जरी प्रवचनांवर अवलंबून असला तरी देखील मान आहे म्हणाले. पैसा मिळतोय पण मानाने मिळतोय मला असं म्हणाले. भगवंतांनी सांगितलेली वचन लोकांना सांगावीत, भाग्य आहे असं म्हणाले. म्हणे भाग्य ना माझे, केवढं भाग्य आहे माझं, आजी सुखी आहे नाही दुजे. अशा प्रकारचं सुख दुसऱ्या कोणाला नसेल असं सुख आमच्या वाट्याला आलेलं आहे. विकाराष्टके फुंजे सात्विकाचे नी. आणि मग अशा प्रकारच्या सुखाबरोबर त्या सुखाला अनुरूप असे काही विकार देखील त्याच्या जवळ असतात. अभिमान, सुख सुखाचा अभिमान आणि त्या अभिमानाबरोबर काही विकार, ते सुख कायम असावं हाच पहिला विकार, त्याची स्पृहा हाच पहिला विकार। आपल्यापेक्षा कोणी श्रेष्ठ असेल तर सहन होत नाही असा मत्सर हा अजून एक विकार। आणि येणे ही नसरे लाकण लागे दुसरे, जे विद्वत्तेचे भरे भूत अंगी। आणि हेही कमी म्हणून अजून एक दुसरी गोष्ट त्याला येऊन चिकटते, ती म्हणजे विद्वत्तेचे भरे भूत अंगी। आपण किती विद्वान आहोत याचं भूत अंगात शिरतं। तुम्ही लक्षात घ्या की जो निरूपण करतो, प्रवचन करतो, कीर्तन करतो, ज्याच्यापाशी काही एक ज्ञान आहे, ते ज्ञान तो लोकांना सांगतो आहे, ते ज्ञान अनेकदा सांगून सांगून त्याच्या ठिकाणी ते ज्ञान सांगण्याच्या बाबत सफाई प्राप्त होते। ही सफाई त्याला आपल्याला ज्ञान झालंय असा भ्रम निर्माण करते। शिवाय दुसरी एक गोष्ट आहे, ती म्हणजे अशा ज्ञानी पुरुषाचं बोलणं जे आहे ते अत्यंत तन्मयतेने श्रोते ऐकतात। श्रोत्यांची जी ही एकाग्रता आहे त्या एकाग्रतेने त्याचा अभिमान सुखावला जातो। आपण सांगतो आहोत याचा अभिमान सुखावला जातो। मी अशी एक गोष्ट वाचलेली होती की एका वेड्यांच्या इस्पितळामध्ये तिथं असणाऱ्या स्टाफ करता जे काही कर्मचारी होते, नर्सेस होत्या, डॉक्टर होते, त्यांच्याकरता एक प्रवचन ठेवलेलं होतं। आणि ते प्रवचन ऐकण्यासाठी म्हणून काही मंडळी त्या इस्पितळातली देखील येऊन बसलेली होती। जो पादरी प्रवचन करत होता त्याला बोलताना असं जाणवलं की एक मनुष्य इतका एकटक त्याच्याकडे पाहून एकाग्रतेने प्रवचन ऐकतो आहे। मी प्रवचन करत असल्यामुळे तुम्हाला सांगतो की अतिशय एकाग्रतेने ऐकणारा जो श्रोता आहे त्या श्रोत्याकडे वारंवार लक्ष जातं। तसं त्या पादऱ्याचं वारंवार लक्ष त्याच्या मुखाकडे जात होतं, किती एकाग्रतेने ऐकतोय। बाकी डॉक्टर होते, सगळे लोक होते, खुर्च्यांवर बसलेला मोठा समुदाय होता, पण हा जो मनुष्य अत्यंत एकाग्रतेने ऐकत होता तो त्याच्या नजरेत भरला। त्याला असं वाटायला लागलं की मी जो धर्माचा उपदेश करतोय तो उपदेश किती मन लावून ऐकतोय असा श्रोता असला पाहिजे। त्यालाही बरं वाटलं की एवढ्या लोकांमध्ये बाकी चुळबुळ होती पण हा मात्र श्रोता चांगला आहे असं त्याला वाटायला लागलं। त्याचं प्रवचन झाल्यानंतर तिथं चहा पाणी ठेवलेलं होतं बाजूला स्टेजवर, तिथं चहा पाणी चाललेलं असताना बाकीची मंडळी सगळी गेली पण ती व्यक्ती मात्र, त्याचं लक्ष होतं चहा पाणी चाललेलं असताना देखील त्याच्याकडे की तो काय करतोय, तो थोडासा बाहेर जाण्यासाठी म्हणून वळला पण काय वाटलं म्हणून परत आत आलेला त्यांनी पाहिलं, त्या स्टेजच्या जवळ आल्याचं त्यांनी पाहिलं आणि त्याच्याबरोबर जे दोघं तिघं जण त्याला अटेंड करत होते त्याच्यापैकी एक जण घाईघाईने खाली गेला, त्याच्याशी काहीतरी बोलला आणि मग तो खांदे पाडून निघून गेला तो माणूस आणि हा वर येऊन बसला। थोडं बोलणं इकडचं तिकडचं झाल्यावर त्यांनी असं विचारलं की ते जे गृहस्थ तुम्हाला येऊन बोलत होते, तुमच्याशी बोलले, ते काय बोलले, तेव्हा त्यांनी सांगण्यासाठी जरा टाळाटाळ केली। पण त्यांनी जेव्हा खूपच आग्रह धरला तेव्हा ते म्हणाले की तो माणूस असं म्हणत होता की मी हे जे बोलताय तेच मी बोलत असताना तुम्ही मला इथं अडकवलाय आणि हा मात्र मोकळा सगळीकडे ती गोष्ट सांगत फिरतोय। विद्वत्तेचं भूत भरण्याची फार शक्यता असते आणि येणे ही न सरे लाकण लागे दुसरे, जे विद्वत्तेचे भरे भूत अंगी। आपण जी ज्ञान स्वरूप आहे ते गेले हे दुःख नव आहे, आपण ज्ञान स्वरूप आहोत हे कधीही लक्षात न घेता ज्ञान सांगत असतो आणि ते आपल्यापाशी नाहीये, आपल्याला त्याचा अनुभव नाहीये हेही विसरून गेलेला असतो। अनेकदा ती गोष्ट सांगून सांगून तो भ्रम होतो की आपणही जणू ज्ञानी झालेले आहोत, की विषय ज्ञाने होये गगना एवढा। हा भ्रम ही इतकी मोठी गोष्ट आहे की मी असं ऐकलं की रोनाल्ड रेगन जेव्हा अमेरिकेत प्रेसिडेंट होते तेव्हा रेगन म्हणून एक मनुष्य सगळीकडे जायचा, मी रेगन आहे म्हणून वेगवेगळ्या ठिकाणी भेट द्यायचा आणि तिथून त्याला बाहेर काढलं जायचं। त्यांना माहित असायचं की हा रेगन नाहीये, पण तो म्हणायचा की मी रेगनच आहे। जेव्हा त्यांच्या त्या लष्करी संशोधन केंद्रामध्ये पॅन्टॅगॉन मध्ये तो मनुष्य शिरायचा प्रयत्न करायला लागला तेव्हा मात्र त्याला अटक करण्यात आली आणि हा वेडा आहे असं निष्पन्न झालं, पण तो मानत नव्हता। तो म्हणत होता मी रोनाल्ड रेगनच आहे। त्याला लाय डिटेक्टर समोर उभा केला तर मशीनही खोटं पडलं, मशीनही असं सांगत होतं की हा खरं बोलतोय, हा रोनाल्ड रेगन आहे। भ्रम ही अशी गोष्ट असते। आपण जी ज्ञान स्वरूप आहे ते गेले हे दुःख नव आहे, की विषय ज्ञाने होये गगना एवढा। रावो जैसा, वेळ संपून गेली की, रावो जैसा स्वप्नी रंकपणे रिघे धानी, तो दो दाणा मानी इंद्रुनामी, तैसे गा देहातीता झाले या देहवंता, हो लागे पंडुसुता बाह्य ज्ञाने। जसा राजा स्वप्नामध्ये रंक व्हावा आणि भिक्षा मागायला, भीक मागायला बाहेर पडावा आणि दोन दाणे मिळाले तर त्याला असं वाटावं की काय भीक मिळाली, आता इंद्रा एवढा मी झालो या दोन दाण्यांमुळं। तैसे का देहातीता झाले या देहवंता, तसा खरं म्हणजे वस्तुता देहातीत असणारा सच्चिदानंद स्वरूप, पण देहवंत होऊन हो लागे पांडुसुता बाह्य ज्ञाने। प्रवृत्ती शास्त्र बुझे यज्ञ विद्या उमजे, किंबहुना सुझे स्वर्गवरी। होणार नाही, आपण पुढच्या वेळेला बघू। हरिओम तत्सत। विठ्ठल 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 विठ्ठल। नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत, तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञान देव भगवंत। ओम ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधक्कस्य स्विद्धनम्। ओम शांति शांति शांति। हरी 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 स्वामी जी। बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय। पुढच्या मंगळवारी अध्यात्म मंगलधाम मध्ये कृष्णचरित्र 7:30 ते 8:30 आपण एकत्र येणार।